मिसरमध्ये नवीन फोन नियम आहेत.
In Egypt, there are new phone rules.
हे नियम आयातित फोनसाठी आहेत.
These rules are for imported phones.
आयातित फोन नोंदणीकृत असावे.
Imported phones must be registered.
हे खूप महत्त्वाचे आहे.
This is very important.
तुला एक खास कोड लागतो.
You need a special code.
कोड तुमच्या फोनसाठी आहे.
The code is for your phone.
तुम्ही या पावलांचे पालन करणे आवश्यक आहे.
You must follow these steps.
सर्वप्रथम तुम्ही एक फॉर्म भरता.
First, you fill out a form.
फॉर्म कार्यालयात सादर करा.
Submit the form to the office.
तुम्हाला त्यानंतर एक रसीद मिळते.
You get a receipt after that.
रसीद सुरक्षित ठेवा.
Keep the receipt safe.
ते अत्यंत सोपे आणि जलद आहे.
It is very simple and quick.
आता तुम्ही तुमचा फोन वापरू शकता.
Now you can use your phone.
हे नियम सर्वांना मदत करतात.
These rules help everyone.
जगभर अनेक सुट्ट्या आहेत.
There are many holidays around the world.
लोक विविध प्रकारे या सुट्ट्या साजरी करतात.
People celebrate these holidays in different ways.
USA-मध्ये थँक्सगिव्हिंग एक मोठी सुट्टी आहे.
In the USA, Thanksgiving is a big holiday.
कुटुंबे एका रात्रीच्या जेवणासाठी एकत्र येतात.
Families gather together for a dinner.
मेक्सिकोमध्ये लोक मृत्यूदिन साजरा करतात.
In Mexico, people celebrate Day of the Dead.
हे एक दिवस आहे की ज्यात आम्ही गेलेल्यांना मान देतो.
It is a day to honor those who have passed away.
चीनमध्ये लोक चंद्र नवीन वर्ष साजरे करतात.
In China, people celebrate the Lunar New Year.
कुटुंबे त्यांचे घर साफ करतात आणि मोठा आहार घेतात.
Families clean their homes and have big meals.
भारतामध्ये लोक दिवाळी साजरी करतात, प्रकाशांचा उत्सव.
In India, people celebrate Diwali, the festival of lights.
ते दिव्यांना पेटवतात आणि कुटुंबी आणि मित्रांसोबत मिठाई वाटप करतात.
They light lamps and share sweets with family and friends.
सुट्ट्या आनंद अनेक लोकांना जगभर देतात.
Holidays bring joy to many people around the world.
आरोग्यदायी खाणे महत्त्वाचे आहे सर्वांसाठी.
Eating healthy is important for everyone.
अनेक लोकांना माहित नाही की आरोग्यदायी अन्न म्हणजे काय.
Many people do not know what healthy food is.
फळे आणि भाज्या सर्वोत्तम निवडी आहेत.
Fruits and vegetables are the best choices.
त्यांच्याकडे जीवनसत्त्वे आणि खनिजे आहेत जे आपली शरीरे मदत करतात.
They have vitamins and minerals that help our bodies.
संतुलित आहार खाणे आपल्याला चांगलं वाटतं.
Eating a balanced meal makes us feel good.
आरोग्यवर्धक नाश्ता जसे की काजू आणि दही देखील उत्कृष्ट आहेत.
Healthy snacks like nuts and yogurt are also great.
आपल्याला रोज बराच पाणी पिणे आवश्यक आहे.
We should drink plenty of water every day.
हे आमच्या लक्ष आणि ऊर्जा सुधारण्यात मदत करते.
This helps improve our focus and energy.
निष्कर्षात आरोग्यदायी खाद्यपदार्थ मजेदार आणि फायद्यामय आहे.
In conclusion, healthy eating is fun and beneficial.
अनेक समाजांमध्ये विश्वास सांस्कृतिक प्रथा आकारण्यात एक महत्त्वाची भूमिका बजावतो.
In many societies, faith plays a crucial role in shaping cultural practices.
भिन्न धर्म विशेष परंपरा आणि समारंभ जीवनात आणतात.
Different religions bring unique traditions and ceremonies to life.
हे रुवाब एक संस्कृतीतून दुसऱ्या संस्कृतीत लक्षणीयपणे बदलू शकतात.
These customs may vary significantly from one culture to another.
उदाहरणार्थ काही समुदायांमध्ये सण धार्मिक उत्सवांना अनुरूप असतात.
For instance, in some communities, the festivals correspond to religious observances.
अवकाश म्हणजे ख्रिसमस आणि दिवाळी यांसारखी संस्कृतीच्या छेदनबिंदूंचा विशेष उल्लेख करते.
Holidays such as Christmas and Diwali highlight these cultural intersections.
प्रत्येक धर्माच्या स्वतःच्या संस्कारांचा संच आहे जो समुदायाच्या बंधनांना बळकटी देतो.
Each religion has its own set of rituals that reinforce community bonds.
अन्न देखील अनेक धार्मिक सणांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावते.
Food also plays an important part in many religious celebrations.
विभिन्न संस्कृतींमध्ये अन्न विश्वास आणि मूल्यांसाठी भिन्न आहे.
In various cultures, food varies based on beliefs and values.
ही परस्पर क्रिया जागतिक स्तरावर ओळखींचा आणि प्रथांचा एक समृद्ध ताना तयार करते.
This interplay creates a rich tapestry of identities and practices across the globe.
अखेरकार या जोड्यांचे समजणे सांस्कृतिक प्रशंसेला वृद्धी देते.
Ultimately, understanding these connections enhances cultural appreciation.
क्रीडा सामाजिक बदलासाठी एक शक्तिशाली साधन म्हणून कार्य करते.
Sports serve as a powerful tool for social change.
क्रीडा कार्यक्रमांद्वारे समुदाय गंभीर सामाजिक समस्यांवर मात करू शकतो.
Through athletic programs, communities can address pressing social issues.
खेळांमध्ये सहभाग घेणे संघटनात्मक कार्य आणि सामाजिक एकजुटता वाढविते.
Participating in sports cultivates teamwork and social cohesion.
खेळातून व्यक्ती सहनशीलता आणि सहानुभूती विकसित करतात.
Through sports, individuals develop resilience and empathy.
हे गुण सामाजिक भेदभाव कमी करू शकतात आणि समज वाढवू शकतात.
These qualities can bridge social divides and foster understanding.
तद्वारे स्थानिक संघटना बहुधा समुदायाच्या गर्वाचे केंद्रबिंदू बनतात.
Moreover, local teams often become focal points of community pride.
ते विविध पार्श्वभूमी असलेल्या लोकांना एकत्र आणतात.
They bring together people from diverse backgrounds.
हे बहुसांस्कृतिक संवाद समुदायाच्या कापडाला समृद्ध करतो.
This multicultural interaction enriches the community fabric.
शेवटी खेळ ओळख आणि एकता वाढवतात.
Ultimately, sports promote identity and solidarity.
उपसंहारात क्रीडा आणि समाजाचे संधीत एक गाढा आहे.
In conclusion, the intersection of sports and society is profound.
एक साधारण बुधवारी लिंकन हायच्या कॅफेटेरियामध्ये अमानवी घटना घडली.
On a seemingly ordinary Wednesday, the unthinkable occurred in Lincoln High's cafeteria.
विद्यार्थ्यांनी त्यांच्या जेवणानंतर असामान्य संवेदना कळवणे सुरू केले.
Students began reporting unusual sensations after consuming their lunches.
संपर्कात लक्षणांमध्ये मळमळ, डोकेदुखी आणि पोटदुखी समाविष्ट होती.
The symptoms included nausea, headaches, and stomach cramps.
काही तासांमध्ये आपत्कालीन सेवा तपासणी करण्यासाठी पोहोचली.
Within hours, emergency services arrived to investigate the grim situation.
पालकांनी बातमी ऐकून गोंधळ वाढवायला सुरुवात केली. त्यांच्या मुलांच्या आरोग्यासाठी चिंतित होते.
Parents began to panic upon hearing the news, fearing for their children's health.
गोंधळात शाळेचे अधिकारी किचनची सखोल तपासणी केली.
Amidst the chaos, school officials conducted a thorough inspection of the kitchen.
तेव्हा त्यांनी कालबाह्य अन्न वस्तू आढळल्या आणि स्वच्छता मानकांचा गंभीर अभाव आढळला.
They discovered expired food items and a severe lack of hygiene standards.
दिसे समाजाला धक्का बसला आणि सुधारलेल्या खाद्य सुरक्षा प्रोटोकॉलसाठी आवाहने केल्या.
The revelation shocked the community, leading to calls for improved food safety protocols.
तपास सुरू असताना शाळेने हानी नाही आढळण्यासाठी अन्न सुरक्षिततेच्या सल्लागाराची नेमणूक केली.
As investigations continued, the school hired a food safety consultant to assess the damage.
घटनेने प्रसारमाध्यमांचे व्यापक कव्हरेज आणि आरोग्य निरीक्षकांकडून तीव्र चौकशीला बढावा दिला.
The incident prompted widespread media coverage and intense scrutiny from health inspectors.
नंतर काही नवीन धोरणे लागू करण्यात आली ज्यामुळे स्वच्छतेची मानके वाढवता आली आणि सुरक्षा सुनिश्चित करता आली.
In the aftermath, new policies were implemented to raise hygiene standards and ensure safety.
आणि हा वकपत्र आपल्या खाद्यप्रणालींच्या नाजूकतेचा गडद स्मरण म्हणून काम करतो.
Thus, the incident served as a grim reminder of the fragility of our food systems.